श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 54वी ओवी काल घेऊन झाली। ओवी अशी होती, रुचतिया चेनी मिसे रुचिते जेविजे जैसे का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी रुचिनेच रुचीचे जेवण करावे। रुचीच्या मिसाने किंवा रुचकर पदार्थाच्या निमित्ताने चवीनेच चव घ्यावी किंवा चवीनेच चवीचा उपभोग घ्यावा किंवा आरशाच्या निमित्ताने शरीरानेच शरीराला पहावे। तिथे निमित्त झालं, चव ही निमित्त झाली। तर सरळ आणि सोप्या दृष्टांताने माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना आत्मदर्शनाचे स्वरूप सहज सोपे करून सांगत आहेत। ही सुंदर ओवी काल घेऊन झाली। आज आपण 55व्या ओवीकडे वळत आहोत। 65 ओव्यांपैकी आजची ही 55वी ओवी, म्हणजे यानंतर 10 ओव्या उरणार आणि या ओवीपासून आता या पत्राला समारोप होत आहे। म्हणजे सुरुवातीला आपण मुआयना टाकतो, मजकूर टाकतो, नंतर सगळ्यात शेवटी आपण ते कंक्लूड करताना, आताच्या पिढीला तर माहीत नाही पण जे 50 वर्षापेक्षा मोठी मंडळी असेल, 40 वर्षापेक्षा मोठी मंडळी, ज्यांनी पत्र व्यवहार केला असेल त्यांना हे सर्व माहीत आहे। एक पत्र कसं लिहावं हे लहानपणी किंवा लहान वर्गांमध्ये गुरुजी शिकवायचे। पत्रांचे अंग कोणते कोणते असतात, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष, तीर्थरूप, तीर्थस्वरूप, कोणाला कसं लिहायचं याचे नियम, त्यानंतर पहिली जी बॉडी असते पत्राची त्याच्यामध्ये कसा मजकूर असतो, मजकुरानंतर विशिष्ट मजकूर असतो आणि नंतर शेवटी पत्राचा समारोप होतो। म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट ज्याला म्हणतो आज आपण किंवा समरी ज्याला म्हणतो, तर असा हा आता या पत्राचा समारोप या ओवीपासून पुढे समारोप पर ओव्या येणार आहेत। म्हणजे माऊली ज्ञानेश्वरांनी आत्तापर्यंत जे आत्मदर्शन सांगितलं आहे चांगदेवांना, चांगदेवांना खूप ज्ञान आहे, ते पण सिद्धयोगी आहेत, पण तरी काही विशिष्ट गोष्टी आत्म्याबद्दलच्या त्यांना माहीत नसाव्यात म्हणून या पत्राच्या माध्यमाने माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना तो बोध करून दिला आणि त्या बोधपर पत्राचा समारोप यापुढे होणार आहे। त्यातली आज ही 55वी ओवी आपण सुरू करणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। तैसी अप्रमेये प्रमेये भरली मौनाची अक्षरे भली रचूनी गोष्टी केली मेळीची। का म्हणून मी समारोप पर म्हणतोय, तर ही ओवी काय सांगत आहे, तैसी अप्रमेये प्रमेये भरली मौनाची अक्षरे भली रचूनी गोष्टी केली मेळीची। मेळीची म्हणजे एकत्वाची, त्याप्रमाणे सिद्धांतांना विषय करून अप्रमेय प्रमेय भरली। प्रमेय सिद्धांत पण आहे आणि विषय पण आहे। सिद्धांतांना विषय करून मौनाची अक्षरे, मौनाच्या सुंदर अक्षरांनी रचना केली आणि ती रचना करून रचोनी गोष्टी केली मेळीची। आणि ही रचना करून काय सांगितलं, फक्त एकत्वाची गोष्ट केली, तू आणि मी एकच आहो, तू एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे, मी पण एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे, आणि दोन्ही आत्मे वेगवेगळे नसून एकच आहे. ही एकत्वाची गोष्ट संपूर्ण चांगदेव 65 भरलेली आहे. तर इथे परत चांगदेवांना आठवण करून देत आहेत ज्ञानेश्वर महाराज. सांगत आहे की चांगदेवा, तुझी आणि माझी भेट आणि त्यातून तुझ्याशी अद्वैत स्वरूपाची गोष्ट करण्यास मौनाच्या सुंदर अक्षरांची रचना करून मूळ सिद्धांतांनाच विषय बनवून हा संवाद भरला आहे किंवा या संवादाची चर्चा आलेली आहे. आता इथे माऊली म्हणत आहेत की मौनाची अक्षरे भली, कारण चांगदेव 65 ओव्यांमध्ये जी अक्षरं आलेली आहेत ते चैतन्याने परिपूर्ण आहेत, आणि शिवाय ते अक्षरं असून ते शब्द असून त्यात चैतन्य तर आहेच आहे पण पूर्णपणे मौन आहे. निनाद चैतन्य, त्या चैतन्याला नादही नाही आहे. नाद ब्रह्माचं स्वरूप असून सुद्धा तिथे नादही शिल्लक उरलेलं नाही आहे. ते चैतन्य खूप डिपर लेअरचं चैतन्य आहे, आउटर लेअरचं चैतन्य नाही आहे. त्यामुळे मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मिळीची, या सर्व अक्षरांमिळून अशी मौनाची रचना झाली की शेवटी अनेकत्व एकत्वामध्ये विलीन झालं आणि ते एकत्व सुद्धा शून्यामध्ये विलीन झालं. चांगदेव 65 हे ज्ञानोबाणी 65 चांदेवांना पाठवलेले पत्रोत्तर आहे, पण आज ग्रंथरूपाने अमर झालेले आहे. या ग्रंथाच्या वाचनाने, श्रवणाने, समजावून घेतल्याने मिळणारा अद्वैताचा आनंद हा अमर आहे. हा अद्वैताचा आनंद इतर कुठेही शोधूनही मिळत नाही, शोधूनही सापडत नाही. या ग्रंथामध्ये मांडलेले काही प्रमुख सिद्धांत, तात्विक सिद्धांत कसे आहेत? पहिलं, आत्मस्वरूपासंबंधी सिद्धांत आहेत. दृष्टा हाच दृश्य झालेला आहे, दृश्य दर्शन दृष्टा, नाही का? ही त्रिपुटी आपण अनेक ओव्यांमध्ये, याच्यावर जवळजवळ 10 आल्या होत्या, त्या ओव्यांमध्ये दृष्टा हाच दृश्य झालेला आहे. म्हणजे दृश्य काय आहे? हे सर्व जगत. दृष्टा कोण आहे? मी आत्मा म्हणून दृष्टा आहे. मग हे सर्व जगतच दृष्टा झालं म्हणजे काय झालं? या सर्व जगतातील आत्मे हे वेगवेगळे नसून मीच आत्मरूपाने सर्वत्र भरलेलो आहे. अवघड आहे पण अनुभवाच्या गोष्टी आहे, आणि त्यासाठी आरशाचे उदाहरण सांगून सिद्धांताचे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. आपण आरशामध्ये दर्पणामध्ये पाहत असताना दर्पण बाजूला होऊन आपणच आपल्याला भेटत असतो किंवा पाहत असतो. हे सारे जग एखाद्या भल्या मोठ्या आरशाप्रमाणे आहे. त्यामध्ये दिसणारे नानाविध प्रकारचे दृश्य पाहताना ते दृश्य हे वेगळे नसून तो दृष्टाच दृश्य रूपाने झालेला आहे. हा एक मोठा सिद्धांत आहे. आरशाने जसे आपणच आपल्याला पाहावे तसे या विश्वाच्या दर्पणामध्ये आपण आपल्याला पाहायचे आहे. या चांगदेव 65 ओव्यांमध्ये परत परत हाच अनुभव, आत्मदर्शनाचा अनुभव, आत्मस्वरूपाचा अनुभव, त्याला कसं पाहायचं याची मेथडॉलॉजी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 माध्यमातून नुसतं चांगदेवाला सांगितली नाही तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना ही मोकळी करून दिलेली आहे. कारण इतर ठिकाणी आपण वाचतो दृष्टाभाव असावा, आपण साक्षीभावामध्ये राहावे, आपण आत्मा आहे याची जाणीव ठेवायची आणि नुसतं काय काय घडत आहे, काय काय विचार येत आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं, या सर्व गोष्टी सांगण्याच्या आहे. या असत्य आहे असं नाही, या सत्य आहेत. शेवटी ह्या रिझल्टंट आहेत, पण ते करायचं कसं, तो प्रोटोकॉल कसा असेल, ते फ्रेमवर्क कोणतं असेल, कशा पद्धतीने हे करता येईल, त्याची मेथडॉलॉजी काय, हे कसं समजावं सर्वसामान्यांनी, कमीत कमी त्या लोकांनी ज्यांना अध्यात्माची आवड आहे, गोडी आहे, माझं खरं स्वरूप काय हे जाणून घेण्याचा ज्यांचा अट्टाहास आहे, अशा लोकांना हे कसं कळेल, त्याची मेथडॉलॉजी सांगणारा ग्रंथ म्हणजे हा 65 वयाचा ज्ञानदेव 65। चांगदेवा, या ओव्यांनाच तू दर्पण करून आपले खरे स्वरूप पहा, तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली। आता ही मौनाची अक्षरं कशी आली, परत परत दर्पणाचं उदाहरण, परत परत आरशाचं उदाहरण माऊली देतात। या ओव्यांची अक्षरे रचना ही बाजूला करून अंतरंगाच्या गुणार्थाने दर्शन घेतल्यास तुला आत्म्या एवढे खरे सुख प्राप्त होईल। नुसतं अक्षराकडे लक्ष दिलं तर हे कधीच साध्य होणार नाही। जोपर्यंत डोळे मिटून ही अक्षर चैतन्याच्या स्वरूपात आपल्या हृदयामध्ये उतरत नाही, त्या चैतन्य लहरी आपण अनुभवू शकत नाही, तोपर्यंत या अक्षरांच्या माध्यमातून जो मौनाचा बोध आहे तो कळायचा नाही, आणि तो कळण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की या अक्षरामध्ये लपलेलं चैतन्य आणि अक्षरांच्या आतमध्ये लपलेली मौनाची भाषा ते आपल्याला हृदयापासून अनुभव करून घ्यावी लागेल। हा नुसतं भाषण करण्याचा विषय नाही, म्हणजे तू आत्मसुखाला प्राप्त होशील चांगदेवा जर तू ही मौनाची भाषा समजू शकला, कारण ही मौनाची भाषा समजण्यासाठी अंतकरणात हा गूढ अर्थ उतरला पाहिजे। हा गूढ अर्थ अंतकरणात उतरणे म्हणजे मनबुद्धी अहंकार आणि चित्त या चौघांची एकत्र भेट आली पाहिजे, त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट झाला पाहिजे, तर्कवितर्काची सर्व कवाडं सगळी दारं बंद करावी लागेल, संकल्प विकल्प काढायचं टाळावं लागेल, तेव्हा जेव्हा ही सर्व कपाटं बंद होतील तेव्हा हा गूढ अर्थ अंतरंगामध्ये उतरेल, अंतकरणात उतरेल। ज्ञानोबांची ही अमृतमय सिद्ध सत्पुरुषाची सिद्धवाणी आहे, बरं का, हे शब्द म्हणजे नुसते फोल नाही आहेत, एका सिद्ध पुरुषाची सिद्धवाणी आहे। याला कमकुमत कोणीही कमकुवत समजू नये, ती केवळ फक्त चांगदेवापुरती मर्यादित नसून जो कोणी श्रद्धापूर्वक या ओव्यांचे मर्म समजून घेईल त्यांना ते आत्मसुख प्राप्त होईल यात कदापि संशय नाही। दृष्टा, दर्शन, दृश्य ही जी त्रिपुटी आहे, दृष्टा जेव्हा दृश्याला पाहतो तर ती पाहण्याची क्रिया दर्शन होते, दृष्टा स्वयं प्रकाशित आत्मा आहे, त्या परमात्म्याचा जागृत प्रकाश आहे, तो दृष्टा साक्षी भावी दृष्टा भावी इतकाच मर्याद नसून तो परमात्म्याची संवित्ती आहे, आणि संपूर्ण दृश्यामध्ये तो जेव्हा पाहतो की मी जिकडे पाहतो तिकडे माझेच स्वरूप मला दिसते, या विश्वरूपी दर्पणामध्ये या विश्वरूपी आरशामध्ये मी जेव्हा कोणत्याही कोपऱ्यात पाहायला जातो इथे माझेच तोंड मला दिसते, आत्मरूपाने मीच मला पाहतो, हा खरा दृष्टाभाव, आणि इतर जे जे होत आहे ते पाहणे हा साक्षीभाव, तर जेव्हा दृष्ट्याला हे जाणवते की मी दृष्टा होऊन सर्वत्र भरलेलो आहे, इथे दृश्य कुठलं काही वेगळं उरलेलंच नाही, तेव्हा अनेकत्वातून एकत्वाचा बोध येतो. अनेकत्वातून एकत्वाचा बोध येतो असे झाल्याने ते द्वैतातून अद्वैतात येणे झाले. पण या क्रियेमध्ये दर्शनही विलुप्त होतं, म्हणजे आता तिथे एकत्वही संपलं, तिथे एकत्वही संपलं आणि शून्यत्वाकडे आता प्रवास सुरू झाला. आणि त्या परम चैतन्याचा मी एक अंश आहे, नव्हे 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 मी तर परम चैतन्यच आहे, हा जेव्हा बोध उतरतो तेव्हा खऱ्या अर्थाने या चांगदेव 65 सांगण्यामागचा हेतू पूर्ण होतो. जशीही दृष्टा, दर्शन, दृश्य ही त्रिपुटी, तशीच दुसरी त्रिपुटी चांगदेव 65 माध्यमातून उकलली, ती म्हणजे ज्ञेय ज्ञाता ज्ञान. ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ज्ञेय म्हणजे हा हे ब्रह्म, हे परम चैतन्य, परम तत्व, परमात्म तत्व, परमेश्वर तत्व किंवा गुरुतत्व, ते ज्ञेय आहे. जाणण्याची युक्ती हे ज्ञान आहे, जाणून घेणारा तो ज्ञाता आहे. जेव्हा तो ज्ञाता जाणण्याची जी हातवटी ज्ञान, त्या ज्ञानाचा उपयोग करून त्या ज्ञेयाला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू जाणता 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 स्वतःचं ज्ञेय होतो, आणि मग तिथे ज्ञानाची गरज संपली, ज्ञान शिल्लकच उरलं नाही. अज्ञान तर जळून भस्म झालं पण ज्ञानसुद्धा उरलं नाही, अशी ही त्रिपुटी गळून जाते. ज्ञेय ज्ञाता ज्ञान या त्रिपुटीने त्या आत्म्यासंबंधी विचार केल्यास आत्माच ज्ञाता, आत्माच ज्ञेय आणि आत्माच ज्ञान आहे असं कळून येते. जगामधील अन्य पदार्थांचे ज्ञान होताना ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे भिन्न भिन्न असते. सायन्सच्या लँग्वेजमध्ये, आर्ट्सच्या लँग्वेजमध्ये, कॉमर्सच्या लँग्वेजमध्ये, लॉच्या लँग्वेजमध्ये, लीगल भाषेत, कोणत्याही भाषेत ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे तीन वेगवेगळे विषय असल्याशिवाय त्या विषयाला अस्तित्वच येत नाही. पण अध्यात्म ज्ञान नित्यत्वम यासाठीच म्हटलेलं आहे. अध्यात्म ज्ञान हे सर्व ज्ञानातून श्रेष्ठ आहे आणि इथेच फक्त ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे एकत्र येऊ शकतात. तसे पाहिले तर इंद्रियांच्या त्रिपुटही त्रिपुटीमध्ये सुद्धा ज्ञाता हा आत्माच मूळ आहे. मग ज्ञेय ज्ञान त्याच्यामुळेच होत असते, कारण ज्ञानेंद्रिये हे नेहमी आत्म्याशीच जुळलेले असतात. शरीराने ज्ञान होत आहे असं आपल्याला वाटतं, पण तिथेही ज्ञाता तो आत्माच असतो. काल बोललो होतो आपण, हे शरीर टाकल्यानंतर आत्मा आपल्यासोबत ज्ञानेंद्रियांना घेऊन जातो, आणि जेव्हा कधी पुढला जन्म घेणार असेल त्यावेळी तेच ज्ञानेंद्रिये त्या नवीन शरीरामध्ये प्रवेश करतात. ज्ञानेंद्रिये तेच असतात. ज्ञानेंद्रिये इथे इंद्रिय नसून, त्यांचे विषयसुद्धा नसून, ते इथे अलंकारिक भाषा आहे, फक्त नाक, डोळे, कान, पण सेन्सेस ज्याला म्हणतो मेडिकल सायन्समध्ये, ज्याला सेन्सेस म्हणतो, ते सेन्सेस ऑर्गन्स नाही, सेन्सेस, ते सेन्सेस त्या आत्म्यासोबत असतात. आणि कशी घेऊन जातो आत्मा? जसं एखाद्या फुलातून सुगंध निघून जावा, नुसत्या पाकळ्या पाकळ्या उरल्या असाव्यात, तसा तो सुगंध आत्मा आपल्यासोबत घेऊन जातो. आणि परत जेव्हा जन्म घेतो तेव्हा परत त्याच ज्ञानेंद्रियांसोबत तो जन्म घेतो. म्हणजे ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता हे आत्म्यासोबतच असतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, देहाची 5 ज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धी चित्त अहंकार यांची ज्ञान ग्रहणाची शक्ती त्या आत्मिक चैतन्य शक्तीनेच निर्माण झालेली आहे. आत्म्याशिवाय कोणतेही देह इंद्रिय कार्यरत होऊ शकत नाही. ज्याला कर्मेंद्रिय आपण म्हणतो त्या कर्मेंद्रियाचा संबंध या शरीराशी असू शकतो. प्रकृती या शरीराकडून जी जे कर्मे करून घेत असते तिथे हे शरीर एक एजंट असतं. त्यासाठीही चालना संकल्प विकल्प करण्याची शक्ती मन आणि बुद्धी यांच्याकडूनच येत असते. चित्ताचं विचलित होणे ते सुद्धा इथूनच ठरत असते. म्हणून या सर्व गोष्टी समजून घेणे, त्याचा आत्म्याशी काय संबंध आहे हे सुद्धा समजून घेणे, हे फक्त चांगदेव 65 सारख्या विस्तीर्ण ग्रंथात 65 ओव्याचा जरी असला तरी विस्तीर्ण यासाठी म्हणतो कारण हे अप्रेमे अप्रमेय प्रमेय आहे. तैसी अप्रमेये प्रमेये भरली मौनाची अक्षरे भली रचोनी गोष्टी केली मिळीची. या सिद्धांतांना विषय करून मौनाची ही भाषा आहे. मौली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना ही मौनाची भाषा खूप इफेक्टिव्ह पद्धतीने सांगत आहे. आज इथे विश्रांती घेऊ आणि उद्या या ओवीचा उर्वरित भाग त्याच्यावरती विश्लेषण कंटिन्यू ठेवू. पण तत्पूर्वी ओवीचा उच्चार करू. तैसी अप्रेमे प्रमेये भरली मौनाची अक्षरे भली रचोनी गोष्टी केली मेळीची. त्याप्रमाणे सिद्धांतांना विषय करून मौनाच्या सुंदर अक्षराने रचना करून एकत्वाची गोष्ट केलेली आहे चांगदेवा. नीट लक्ष दे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.